मी कोरोना व्हायरस पसरवणे शक्य आहे. खोकताना किंवा शिंकताना नेहमी आपले तोंड धुवा किंवा टिश्यूने झाका. हात वारंवार साबणाने धुवा. आपले डोळे नाक आणि तोंडाला सारखा स्पर्श करू नका. जर कुणाला खोकला ताप किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्यांच्यापासून कमी करून 1 मीटर अंतर राखा. गरज असल्यास जवळच्या आरोग्य केंद्रावर जा किंवा 0202-7394 वर संपर्क साधा. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
हॅलो, राजेश सरांचा नंबर आहे का? मॅडम, मी सिद्धेश बोलतोय परांजपे स्कीम मधून. सरांशी बोलू शकतो का?